चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीजी डेली शुगर मार्केट अपडेट, गुरुवार 26 सप्टेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज देशभरातील बाजार कमकुवत मागणीसहित सुरू झाला। येत्या नवरात्री सणामुळे साखरेची मागणी वाढण्याची अपेक्षा केली जात आहे। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3400 रुपये ते 3565 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3400 रुपये ते 3565 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3115 रुपये ते 3150 रुपये, तर M30चा व्यापार 3235 रुपये ते 3290 रुपये होता। कोलकातामध्ये M30चा व्यापार 3800 रुपये ते 3820 रुपये होता। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3300 रुपये ते 3525 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3525 रुपये होता। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 3.40 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.79 होते। करन्सी, कमोडिटी आणि इक्विटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.877 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1487 झाला। क्रूड फ्युचर्स 4013 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 56.45 होते। BSE सेन्सेक्स 396.22 अंकांनी वर येऊन 38989.74 अंकावर, तर NSE निफ्टी 131 अंकांनी खाली येऊन 11571.20 थांबले।